गोयच्या सामाजिक कल्याणात एक महत्वाचे पाऊल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाला तसेच सामाजिक कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय यांच्या फुडारपणान गोय सरकारान पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि टर्मिनल इलनेस असलेल्या दुयेंतीक पळोवपी सिनियर सिटीजन होम्स हांच्या खातीर एक महत्वाची येवजण सामाजिक कल्याण संचालनालया मार्फत चालीक लायल्या. क्रॉनिक डिसिजीस जसे पार्किन्सन्स, अल्झायमर सारख्या खूप काळ उरपी दुयेंसांनी पिडीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकां खातीर पॅलिएटिव्ह केअर दिवपी सरकारी तसेच खासगी संस्थांक आर्थिक मदत दिवपाक गोय सरकारान मान्यताय दिल्या. या योजने अंतर्गत संस्थांक दर महिन्याक रुपया 2.5 लाख आर्थिक मदत मेळटली. हातून एक्झिस्टिंग तसेच नव्या केंद्रांक वाटेकार जावपाक मेळटा, जेणे करून चडात चड केंद्रांक हाजो लाव घेवपाक मेळटलो. या योजनेन रजिस्टर करपा खातीर अट म्हणजे केंद्रात कमीत कमी 20 पेशंट्स आसपाक जाय. या कार्यक्रमा बद्दल चड माहिती खातीर सामाजिक कल्याण संचालनालय पणजी हांगा भेट दी. गरजूंक सन्माननीय काळजी मेळची हाजे खातीर गोय सरकाराचो हो एक बरो उपक्रम आसा.
माहिती आणि प्रसिद्धी खाते गोय सरकार हांच्या सौजन्यान.